भाग 24, नवीन जन्म। यवान याना तिसरा अध्याय 1-18 वचन, नीतिसूत्र तिसरा अध्याय 4-6 आणि 1 पेत्र दुसरा अध्याय 22-23 वचन। जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर असणार, तेव्हा निकोदेम नावना एक धार्मिक गुरु असणार। एक दिवस तो येशूला काही प्रश्न विचारण्यासाठी येशू पावना। येशूने त्याला एक महत्वनी गोष्ट आखना, त्यांना आखना, तेव्हा परिवार येवानासाठी तयार आहात तर त्याला नवीन जन्म लेवायला लागी। जेव्हा आपण आपला आईबापासना घरमा जन्मलेत, तेव्हा आपण त्या परिवारमा सदस्य होत, आपण परमेश्वरनी घरमा सदस्य बनत, तेव्हा आपण दुसरा जन्मलेत। पहिला जन्म शारीरिक असत आणि दुसरा जन्म आत्मिक असत। हे आत्मिक जीवनीमुळं परमेश्वरना पवित्र आत्मा आपल्याला नवीन जन्म दे। हाय येशूना जीवन असं, आता आपल्याला येशू ख्रिस्तना स्वीकार केल्याने मला, जेव्हा आपण येशू ख्रिस्तना स्वीकार करत आणि त्यांना आज्ञा पाळल्याने आपण नवीन माणूस होत आणि आपण देवनं विश्वासणारं लोक होत।